आता पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे निलगिरी, अर्थात युकॅलिप्टस. मिर्टेसी कुलातील ही उंच आणि बहुपर्णी वनस्पती असून तिचं शास्त्रीय नाव युकॅलिप्टस ग्लोब्युलस असं आहे. ब्लू गम किंवा गम ट्री या इंग्रजी नावांनी सुद्धा ही ओळखली जाते. या वनस्पतीचं मूलस्थान ऑस्ट्रेलिया असून तेथील सर्वात उंच आणि सदाहरित वृक्ष आहे. याच्या सुमारे 540 जाती आहेत. युकॅलिप्टसच्या अनेक जातींची लागवड त्यांच्या आर्थिक महत्वामुळे केली जाते. भारतात सुमारे 100 जातींच्या वृक्षांची लागवड यशस्वीरित्या करण्यात आली आहे. तामिळनाडूतील उदकमंडलम परिसरामध्ये निलगिरी टेकड्यांवर या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याने त्याला निलगिरी वृक्ष असं नाव पडलं आहे. निलगिरी वृक्ष सुमारे 90 मीटर उंचीपर्यंत वाढतो. खोड सरळ आणि मऊ असून त्यावरील त्वक्षा तुकड्या तुकड्यात गळून पडते. लहान रोपटं असताना पानं समोरासमोर, तर वृक्षामध्ये पानं एकाआड एक भाल्यासारखी 20 ते 25 सेंटीमीटर लांब, रुंद, थोडीशी जाडसर आणि वळणदार असतात. फुलं मोठी, घंटेसारखी, पांढरी, क्वचित पिवळट किंवा लालसर, 1 ते 3 एकत्र आणि कक्षस्थ येतात. पूमंगात अनेक पूकेसर असतात. फळ कठीण आणि लहान करंड्याप्रमाणे असून ते करंड्याप्रमाणे उघडते. बिया लहान आणि अनेक असतात. निलगिरीची लाकडासाठी तसंच सावलीसाठी उष्ण आणि समतोष्ण प्रदेशामध्ये लागवड केली जाते. त्यापासून मिळणारं लाकूड जहाज बांधणीसाठी, सिलीपॅट म्हणजे रेल्वे स्लीपर्स याच्यासाठी, वीज आणि तारेचे खांब म्हणून वापरतात. याची पानं ऑस्ट्रेलियामध्ये कोआला या सस्तन प्राण्याचं मुख्य खाद्य आहे. पानांपासून तेल काढतात. या तेलात युकॅलिप्टॉल हे संयुग असते. तेल झोंबणारे म्हणजे जहाल, कडू, पाचक, वायुनाशी, कफ आणि वातस्थितीत उपयुक्त असते. ते जंतुरोधक आणि दुर्गंधीरोधी असून कफ पातळ करण्यासाठी ते वापरतात. ते श्वासनलिका दाह, न्यूमोनिया आणि इतर श्वसन संस्थेच्या विकारांच्यावरती उपयुक्त असते. मात्र तेलाचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त झाला तर उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात. ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी केली आहे.